ठेवलेला आहे. त्यामुळं आज आपण अनुषंगिक साधना करणार आहोत. मी प्रथम अभंग वाचून दाखवतो. 2008 साली मीच केलेला एक अभंग आहे. अखंडित समाधान पावावया साधन आत्मा मी हे चिंतन प्रत्ययी करावे. देह भावाते सारोन करिता सोहम भजन अमूप समाधान प्राप्त होय. सुखासन जमवावे गुरुचरण वंदावे गुरुवाक्याते स्मरावे प्रेमे अतिभावे. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे. सोहम नादानुसंधानी मन पवन एकवटोनी नेहटून चिद्गगनी साक्षित्वे रहावे. लाभता वृत्ती शून्यता एकलाची उरे द्रष्टा स्वरूपी स्वरूप सुखी तन्मयता सहजे घडे. आत्मस्थितीचा निर्धार दृढावता उत्तरोत्तर वासना केर सत्वर जळोनी जाये. अंतरस्थिती दृढावता लौकिका माझी असता मुक्ती लाभे सायुज्यता गुरु कृपे करुनी. गुरुचरणी निवांत राहोनी मकरंद नाथ क्षेम कल्याण चिंतित आशीर्वाद देतसे. असं हे पत्र आहे किंवा अभंग आहे. या शब्दांना धरून आपण साधना करणार आहोत. या साधनेमध्ये आपण सुरुवातीला आपणच आत्मस्वरूप आहोत आत्मा आहोत असं चिंतन करणार आहोत. त्यानंतर आपण सोहम भजन करणार आहोत या चिंतनाला अनुसरून असं. नंतर आपण परत एकदा सद्गुरु वाक्याचं स्मरण करणार आहोत. तत्वम सोहम सहा हे गुरुवाक्य आहे. त्यानंतर सोहम नादानुसंधानाच्या ठिकाणी आपण मन आणि पवन एकवटून लक्ष देणार आहोत. नंतर मन पवनाच्या सहाय्यानेच चिदाकाशामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. चिदाकाशामध्ये आपण साक्षित्वाने थांबून राहणार आहोत. वृत्ती शून्य स्थितीचा साक्षित्वामुळं अनुभव येईल आणि वृत्ती शून्यतेच्या पाठोपाठ फक्त द्रष्टाच शिल्लक राहील. दृश्य म्हणजे विचार नाहीसे होऊन जातील. हा जो द्रष्टा आहे हा द्रष्टा तशाच स्थितीमध्ये वृत्ती शून्यतेमध्ये स्थिर झाल्यामुळं हळूहळू स्वरूप बोधाला प्राप्त होईल आणि स्वरूप सुखाशी आपण तन्मय होऊन जाऊ. स्वरूप सुखामुळं आत्मस्थितीचा निर्धार दृढावत जाणं आणि त्यामुळं वासना रूपी केर जळून जाणं अथवा नाही सहणं ही गोष्ट घडते. आणि असं वारंवार केल्यामुळं वारंवार घडल्यामुळं सर्व लौकिक गोष्टी करत असतानाच साधक सायुज्य मुक्तीचा धनी होतो, असा एकूण याचा सारांश आहे. आपण सर्वजण प्रथम डोळे मिटून शांत बसू. डोळे मिटल्यानंतर आपण दृश्यापासून वेगळे व्हायला पाहिजे. डोळ्यांमुळं दृश्याशी समरसता होती, त्यामुळं डोळे मिटल्यावर आपण दृश्य विरहित एकटे असे आहोत. दृश्य विरहित आपण एकटे आहोत म्हणजे आपण देहाने आहोत एवढाच आपला अर्थ भाव आहे. बाकीच्या गर्दीशी आपल्याला काही कर्तव्य नाही, परिसर विसरून जा. या देहाने केवळ आपण असण्यामध्ये देखील दोन भाग आहेत, एक देह आणि देह आहे असं समजणारा मी. तो देहापेक्षा देखील सूक्ष्म आहे. एकाच वेळेला दोन्ही लक्षात ठेवू, देह देखील आणि देही देखील देहामध्ये आत असणारा चैतन्य रूप. या दोन्हींचंही आता आपल्याला भान आहे. मुद्दामून या दोन्हींचं भान आपण ठेवू आणि बाकी सर्व भान मात्र नसलं पाहिजे. परिसराचं भान नको. देह आहे जड आणि देही आहे अविनाशी जाणीव रूप मी. दोन्हींचं भान ठेवू, एकाच वेळेला देह आणि देही आत्मा. देहाची ही आठवण आणि देही आत्मा त्याचीही आठवण एकाच वेळी. देह स्थूल आहे आणि देही सूक्ष्म आहे, अदृश्य आहे, अविनाशी. जाणीवरून स्थूल देहाच्या आत देही, क्षेत्रज्ञ आत्मा, अविनाशी जाणीवरून एकमेवाद्वितीय. तुमच्या लक्षात येईल की आपोआप देहाची आठवण जाऊन जो सूक्ष्म अविनाशी आहे त्याच्या आठवणीमध्ये चित्त केंद्रित होत आहे. सूक्ष्म अविनाशी जाणीवरूप शांत स्वरूप आत्मा आपण, आपलं स्वरूप अविनाशी सूक्ष्म. जाणीवरूप आपोआप आपण आत्मा हे लक्षात आलं जो देही आत्मा तोच सच्चिदानंद परमात्मा. सच्चिदानंद परमात्मा आणि मी म्हणजे आत्मा, अविनाशी जाणीवरूप शांत स्वरूप. मी आणि तो एक, तोच मी. तोच मी सोहम हंसहा मीच तो. सच्चिदानंद जन्म मरण रहित अक्षर परमात्मा आणि मी एक रूप तोच मी सोहम हंसहा. तोच मी याची अखंड आठवण सोहम भजन. आपल्या सहज चाललेल्या श्वासाच्या जाण्या येण्यावर आपण हा सोहम भाव सोहम बोध लक्षित करायचा आहे. प्रथम नाभी कमलापाशी तुमच्या लक्षात येईल की श्वास घेताना पोटाची किंचित हालचाल होते. श्वास घेताना सो म्हणायचं, सोडताना हम म्हणायचं. साधा नेहमीचा श्वास छोटा. आणि नाभीस्थानी पोटात लक्ष. श्वास घेताना पोट किंचित रुंदावेल, सोडताना मूळ स्थितीत येईल. श्वास घेताना सो, सोडताना हम भाव असा अक्षर अविनाशी जाणीव रूप शांत स्वरूप परमात्माच मी. श्वास घेताना सोडताना सोहम भाव सोहम भजन अविनाशी जाणीवरून परमात्माच आपण असा भाव. छातीपाशी श्वासाकडे लक्ष द्या. तुमच्या लक्षात येईल की पोटापेक्षा छातीची हालचाल कमी होते. नैसर्गिक साधा श्वास घेताना छातीची किंचित हालचाल होते. आता हेच लक्ष छातीच्या ऐवजी जिभाकाशाच्या ठिकाणी. अखंड सोहम भजन चाललेलंच आहे. आता तुम्हाला पोटाची आणि छातीची हालचाल होत असली तरी जाणवणार नाही, कारण लक्ष आहे चिदाकाश. त्या ठिकाणी काहीच नाही. फक्त तुम्ही चिदाकाशात पाहता आहात. सोहम भाव आहे. श्वास घेताना आणि सोडताना सोहम शब्द होत आहे. चिदाकाशात सोहम भावाने लक्ष, श्वासाचं भान शिल्लक आहे आणि त्याच्यावर श्वास घेताना सोडताना हम. अतिशय मंद साधे श्वास. या सोहम भावामुळे एक प्रकारे समाधान तुम्हाला अनुभवायला येईल. या सोहम भावाबरोबर चिदाकाशात सद्गुरूंच्या उपदेशाची आठवण होऊन देत सद्गुरूंना डोळ्यासमोर पाहू आणि ओम तत्व सोहम सहा श्री तत्व सोहम सहा या गुरु वाक्याचं ग्रहण सद्गुरूंकडून करतो आहोत असं भाव ठेव. सद्गुरु सांगताय की ते परमात्मा तत्वच तू. आपण उत्तर देतो आहे की तोच मी, मीच तो. सोहम हंसहा सोहम सहा निष्कंप आत्मस्वरूपाशी तन्मय झालेले आहोत. एक दीर्घ सोहमचा श्वास घ्या आणि चिदाकाशात जाऊन थांबा. श्वास रोधलेला आहे, लीन झालेला आहे. श्वास आपोआप सुटायचा तेव्हा सुटे, हळूहळू सुटे. तुम्ही सोडत नाही आहात, तुम्ही चिदाकाशात थांबलेले आहात. तसेच थांबून राहा. थोड्या लक्षात येईल की आपोआप सोहमचा अंतर श्वास दीर्घ घेतला जातो आहे. चिदाकाशात थांबता आहात आणि सुटण्याबाबत उदासीन आहात. अतिशय हळूहळू आपला आपण सुटेल किंवा सुटेल. अडवतही नाही आहात आणि सोडूनही देत नाही आहात. श्वास पूर्ण संपला तरी सोडून संपला तरी चिदाकाशातच थांबून राहिलेले असाल. परत एक दीर्घ सोहमचा श्वास घेतला जाईल. मस्तकाच्या पोकळीमध्ये चिदानंद शांत स्वरूप आत्मा होऊन थांबलेले आहात. आता असंच थांबून राहा. कुठलाही विचार उठला तर साक्षीत्व आणि ताबडतोब सोडून द्या. कुठल्याही विचाराला प्रतिसाद नाही. विचार सोडून दिल्याबरोबर विचाररहित वृत्ती शून्य व्हावी. समोर वृत्ती उठत नसलेला द्रष्टा स्वरूप बोधाला प्राप्त होतो. तसं तुम्ही स्वरूप स्थितीला प्राप्त व्हाल. परत वृत्ती जर उठली तर परत तिचा त्याग करायचा आणि परत परत स्वरूप स्थितीला प्राप्त व्हायचं. त्या ठिकाणी थांबून राहायचं स्वरूप स्थितीच्या ठिकाणी. साक्षित्व आणि वृत्तीचा त्याग. वृत्ती शून्य द्रष्टा. द्रष्ट्याला स्वरूप सुखाची प्राप्ती. द्रष्टृत्व संपून स्वरूप सुख केवळ शिल्लक राहणं हा क्रम वारंवार. मृत्यू उठली की वृत्तीचा त्याग, मृत्यू शून्यता. वृत्ती शून्यतेचा द्रष्टा आपोआप स्वरूप बोधामध्ये येणार. स्वरूप सुखाशी तन्मयता. वृत्तीचा साक्षित्व आणि त्याग. त्यामुळे वृत्ती शून्यता. ही वृत्ती शून्य अवस्था दृष्ट्याने पाहणं, पाहत राहणं. त्यामुळे दृष्ट्याला आपल्या स्वरूप स्थितीचं भान. दृष्ट्याला स्वरूप बोध द्रष्ट्याला द्रष्टृत्वाचाही विसर पडून स्वरूप सुखाशी तन्मय झाला. वृत्तीचा साक्षीत्वाने त्याग। त्यामुळे द्रष्ट्याला म्हणजे मला वृत्ती शून्यतेचा प्रत्यय, ही वृत्ती शून्यता दीर्घ काळ टिकून राहणं आणि दृष्ट्याने ती पाहत राहणं दीर्घ काळ वृत्ती शून्यतेमुळे दृष्ट्याला आपण सच्चिदानंद आत्मा असा बोध होतो। स्वतःच्या स्वरूप सुखाशी तन्मयता, सहज सच्चिदानंद शांत। प्रेम सुख रूप स्वरूप सुख अर्थात आत्म सुख या स्वरूप सुखाशी रममाण आपण सच्चिदानंद हा बोध असतानाच या बोधा सकट आता देहाच स्मरण होत आहे, हा बोध देखील आहे आणि देहाच ही स्मरण आहे। या बोधा सकट आपण देहामध्ये आहोत। देहाच स्मरण आहे आणि आता परिसराचंही स्मरण आहे। या बोधा सकट आपण देहात आणि परिसरात आहोत। ध्यान मंदिराचं स्मरण आहे, शेजारी बसलेल्या साधकांचं स्मरण आहे, हा बोध कायम आहे आणि सर्व भान परत आलेलं आहे। आपल्या सद्गुरूंना मनसाक्षी समोर आणू आणि सद्गुरूंच्या चरणांवर आपण आपला माथा टेकू। सद्गुरूंकडून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे। त्या आशीर्वादाने तृप्त होत आपण हळूहळू डोळे उघडायचे आहे. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासून आपल्या डोळ्याला गालाला स्पर्श करत डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडल्यानंतर देखील हा बोध आपल्या ठिकाणी पक्का ठेवून आपण राहायचं आहे. आपण ज्या अभंगावरून साधना केली तो अभंग परत एकदा वाचतो. अखंडित समाधान पावावया साधन आत्मा मी हे चिंतन प्रत्येही करावे. देह भावाते सारो न करिता सोहम भजन अमूप समाधान प्राप्त होय. सुखासन जमवावे गुरु चरण वंदावे गुरु आख्या ते स्मरावे प्रेमे अतिभावे. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे. सोहम नादानुसंधानी मन पवन एकवटोनी नेहटून चिद्गगनी साक्षित्वे रहावे. लाभता वृत्ती शून्यता एकलाची उरे द्रष्टा स्वरूप सुखी तन्मयता सहजे घडे. आत्मस्थितीचा निर्धार दृढावता उत्तरोत्तर वासरा केरसत्वर जळूनी जाये. अंतरस्थिती दृढावता लौकिका माझी असता मुक्ती लाभे सायुज्यता गुरु कृपे करुणी. गुरुचरणी निवांत राहोनी मकरंद नाथ क्षेम कल्याण चिंतित आशीर्वाद देतसे. सहा भंग आहे. बोला पुंडली कवर्दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुनाथ.